नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल, लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, पहिल्या दिवशी सरकारकडून 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. ज्येष्ठ सामाजिक कामगार नेते बाबा आढाव यांचं निधन. आणि भारत दक्षिण आफ्रिका टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. समृद्ध भारताची संकल्पना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल लोकसभेत चर्चेला प्रारंभ करताना पंतप्रधानांनी देशासमोरच्या अनेक आव्हानांवर मात करण्याचं सामर्थ्य वंदे मातरमनं दिल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
जब देश की आजादी को कुचल देने की कोशिश हुई, संविधान के पीठ पे छुरा भोंक दिया गया, आपातकाल थोप दिया गया, यही वंदे मातरम की ताकत थी कि देश खड़ा हुआ और प्रयास करके रहा. देश पर जब भी युद्ध थोपे गए, देश को जब भी संघर्ष की नौबत आई, यही वंदे मातरम का भाव था. देश का जवान सीमाओं पर अड़ गया और माँ भारती का झंडा फहराता रहा. कोरोना जैसे वैश्विक महासंकट आया, यही देश उसी भाव से खड़ा हुआ, उसको भी परास्त करके आगे बढ़ गया.
ज्या वंदे मातरम मंत्रानं स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. वंदे मातरम ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरमचं ऋण असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अनुराग सिंह ठाकूर, काँग्रेसचे गौरव गोगोई, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासह भास्कर भगरे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे आदी सदस्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी वंदे मातरम गीताच्या चर्चेच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या,
ये गीत देश की आत्मा का हिस्सा बन चुका है. 150 सालों से देशवासियों के दिलों में ये गीत बस चुका है. 75 सालों से हमारा देश आजाद है, तो फिर आज इस बहस की क्या आवश्यकता है? हमारा यहाँ मकसद क्या है? जनता से हमें दिया गया दायित्व, जनता का विश्वास, उनके प्रति हमारी जिम्मेदारी, हम किस तरह से इसका इस्तेमाल कर रहे हैं, हमें ये सोचना चाहिए.
हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. इंडिगो विमानाची उड्डाणं रद्द होण्याच्या कारणांचा सरकार तपास करत असून याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. सरकारची ही भूमिका म्हणजे सगळ्या विमानसेवा कंपन्यांसाठी एक उदाहरण ठरेल असंही नायडू यांनी म्हटलं आहे. गेल्या सुमारे आठवडाभराच्या काळात इंडिगो कंपनीच्या रद्द झालेल्या उड्डाणांमुळे 5,86,700 प्रवाशांची तिकीटं रद्द झाली असून प्रवास भाड्याची 827 कोटी रुपये परत करण्यात आली आहेत. प्रवाशांच्या 9,000 बॅगपैकी 4,500 बॅग नियोजित पत्त्यावर पोहोचवण्यात आल्या असून उर्वरित बॅगा पुढच्या 36 तासात परत केल्या जातील असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपुरात प्रारंभ झाला. वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाच्या सुरुवातीलाच मानवंदना देण्यात आली. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या पुरवणी मागण्यांमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 15,648 कोटी, लाडकी बहीण योजनेसाठी 6,000 कोटींहून अधिक तर मनरेगासाठीच्या 3,500 कोटी रुपयांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटी, एसटी महामंडळासाठी 2,000 कोटी, आयुष्यमान भारत योजनेसाठी 3,500 कोटी तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2,200 कोटी रुपयांच्या मागणीचा पुरवणी मागण्यांमध्ये समावेश आहे.
विधान परिषदेतही विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची काल बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते बाबा आढाव यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे बाबा आढाव हे आधुनिक महाराष्ट्राच्या चळवळीच्या केंद्रस्थानी उभे राहिलेले एक लढवय्ये होते. एक गाव एक पाणवठा, कष्टाची भाकर, हमाल पंचायत, अंधश्रद्धाविरोधी लढा, ईव्हीएम विरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन, यासाठी त्यांना ओळखलं जातं. कामगार मजुरांच्या हक्कासाठी बाबा आढाव यांनी 1955 साली हमाल पंचायतीची स्थापना केली. हा असंघटित कामगारांना संघटित करण्याचा मोठा प्रयोग होता. सन 1956 साली हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळालं आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली. आढाव यांच्या 2 दशकांच्या संघर्षानंतर 1969 साली राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल आणि असंघटित कामगार कायदा लागू झाला. राज्यातल्या जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा चळवळ सुरू केली. त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला. बाबा आढाव यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. विविध सामाजिक कामांसाठी आयुष्य वाहून घेत समाजसेवा करणारे, विशेषतः वंचितांचं सबलीकरण आणि कामगार कल्याणासाठी लढणारे बाबा आढाव त्यांच्या या कार्यासाठी सदैव स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पटकावलं आहे. काल या महोत्सवाचा समारोप झाला. मुंबई विद्यापीठानं उपविजेतेपद पटकावलं तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 3रा क्रमांक मिळाला. एथलेटिक्स प्रकारात मुलांच्या गटात सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं तर मुलींच्या गटात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं 1रा क्रमांक मिळवला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कटक इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तिरुपती ते शिर्डी ही नवी साप्ताहिक रेल्वे आजपासून धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत. आज ही रेल्वे तिरुपतीहून सकाळी 11:10 निघून शिर्डी इथं रात्री 10:20 पोहोचेल. 14 डिसेंबरपासून तिरुपतीतून सकाळी 4 वाजता ही रेल्वे नियमितपणे सुटेल. छत्रपती संभाजीनगर मार्गे ही रेल्वे शिर्डीला रवाना होईल. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचं नाव देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार रूपा चित्रक यांच्या हस्ते तर परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या तुरीच्या शेतात लागवड केलेला 16.5 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. नारायण गजानन आडे असं या शेतकऱ्याचं नाव असून किनवट तालुक्यात शिवनी शिवारातल्या त्याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसंदर्भात बीड तालुक्यातल्या पाली इथं शिवसंग्राम किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख राजेंद्र आमटे तसंच आम आदमी पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक येडे यांनी काल बैठक घेतली. कापसाला 10,000 रुपये तर सोयाबीनला 7,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. परभणी जिल्ह्यात सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग CIIT या प्रकल्पाला सुरुवात होत आहे. 115 कोटी रुपये खर्चाच्या या अत्याधुनिक केंद्रातून दरवर्षी 3,000 विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील प्रगत तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. राज्यात काल सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल गोंदिया तसंच मालेगाव इथं 9, जळगाव इथं 9.4, अहिल्यानगर इथं 9.5, छत्रपती संभाजीनगर 10, बीड इथं 10.5 अंश तर परभणी इथं 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. समृद्ध भारताची भावना वंदे मातरममुळे फलद्रूप होईल, लोकसभेतल्या चर्चेत पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त, हवाई प्रवासाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते बाबा आढाव यांचं निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।